चीनी मंडी .com पॉडकास्ट।
अमित शहांचे आहेत बऱ्याच कंपन्यांमध्ये मोठे शेअर्स। भाजपचे अध्यक्ष अमित शाह, ज्यांना भारतीय जनता पार्टीचा चाणक्य मानलं जातं, त्यांना शेअर मार्केटचीही खूप आवड आहे। लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून विजयी झालेल्या श्री शाह यांनी नामांकन पत्रांच्या दरम्यान त्यांच्या मालमत्तेशी संबंधित शपथपत्र दाखल केलं होतं। त्यानुसार त्यांचे बऱ्याच कंपन्यांमध्ये मोठे शेअर्स आहेत। शाह यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2,07,48,822 रुपयांचे शेअर्स आहेत। याशिवाय 1.46 कोटी रुपयांचे L&T फायनान्सचे शेअर्स आणि 1,09,889 शेअर्स देशाची अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची आहेत। याशिवाय त्यांच्याकडे बऱ्याच कंपन्यांचे अनेक लहान शेअर्स आहेत।